संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सिंह। सहु वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे। मागच्या प्रवचनाच्या शेवटी या अभंगाचा उच्चार आपण केलेला होता। मुखानी हरी हरी म्हणणं ही जी नामस्मरणाची पद्धत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली त्याच्यामध्ये वस्तुतः जीव आणि परमात्मा एक आहेत या भावाने नाम घ्यायचं, अद्वैत भावाने नाम घ्यायचं, प्रेमाने भाव नाम घ्यायचं, अशा प्रकारे नामस्मरण करण्याच्या युक्त्या पद्धती आलेल्याच आहेत। तरी देखील मुखाने नाम घेण्याची जी पद्धत म्हणून सांगितलेली आहे त्याच्या बरोबरीने अद्वैत भावानी नाम घ्यायला हवं अशा प्रकारे प्रतिपादन हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलं। मुखानी घेत असताना देखील अद्वैत भावानी घ्यावं असं सांगितलेलं आहेच, पण काही अभंगांमध्ये मुखे म्हणा असे शब्द नाहीयेत, नाम घ्या अद्वैत भावानी घ्या। मग मुखानी घ्या, मनातल्या मनात घ्या, श्वासावर घ्या, कोणत्याही युक्तीने घ्या, पण अद्वैत भावाने घ्या असं मुख्य प्रतिपादन केलेलं आहे। त्या परंपरेतला हा एक अभंग आहे। चहू वेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू। एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञान देवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे। आतापर्यंत निरूपणांवरून आपल्याला हे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिपादन माहीत झालेलं आहे की हरी म्हणजे परमात्मा आणि आत्मा हे मुळातच एक आहेत अशा भावानी नामस्मरण करावं। परमात्मा त्याचं देहामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणून आत्मा आहे, परमात्माच, पण देहाच्या सापेक्ष त्याला आत्मा असं म्हटलेलं आहे। परमात्म्यामध्ये आणि आत्म्यामध्ये काही फरक नाही, फक्त आत्मा हा देहाशी निगडित असा राहतो। देहाला जे सुख होतं ते आत्म्याकरता होतं, त्याच्यामध्ये आत आत्मा आहे म्हणून होतं। देहाला जे दुःख होतं ते दुःख देखील त्याच्या आत आत्मा आहे म्हणून होतं। देहाला जे नाना भोग ते आत्म्यामुळे होतात। परमार्थ देखील आत असलेल्या आत्म्यामुळे देह करत असतो। सगळा संसार आत आत्मा आहे म्हणून केला जातो। अशा प्रकारे देहाच्या आत असणारा जो आत्मा आहे तो आत्मा देह संबंधित असल्यामुळे परमात्म्यापासून वेगळा गणला गेला किंवा मोजला गेला, पण तशी परिस्थिती नाही। वस्तुस्थितीमध्ये जेव्हा आपल्या देहाच्या आत असणाऱ्या या तत्वाचं ज्ञान होतं, त्या तत्वाशी एकरूपता होते, तेव्हा देह मन बुद्धीचा विसर पडतो। देहाचा विसर पडल्याखेरीज आत्म्यापर्यंत पोचता येत नाही। ध्यानामध्ये हेच घडत राहतं, मनाचा विसर पडतो। मनाचा विसर पडल्यानंतर संसार मनोमय असल्यामुळे संसाराचाही विसर पडतो, काळाचा विसर पडतो, स्थळाचा विसर पडतो, कारण या देखील मनामध्येच असलेल्या संकल्पना आहेत। झोपेमध्ये मन नाहीसे झालं की स्थळ आणि काळ नाहीसे होतात, ध्यानामध्ये देखील मन नाहीसे झालं की स्थळ आणि काळ नाहीसे होतात। अशा रीतीने आत्माच खरा, पण जो देहाशी सतत बांधलेला होता तो अलिप्त झाल्याबरोबर, बाहेर पडल्याबरोबर, त्याच्यापासून डिटॅच झाल्याबरोबर, आपल्या मूळ आपण आत्मा आहोत अशा जाणीवेमध्ये येतो। नामस्मरणामध्ये देखील हेच होतं। नाम घेणारा जो नामधारक आहे तो नामधारक बाकीच्या सगळ्या वृत्ती सोडून फक्त नामावर एकत्रित येतो, आणि नामावर एकत्रित आल्यानंतर त्याच्या वृत्ती केवळ नाम दाखवत राहतात, बाकीच्या सगळ्या जगताचा विसर पडतो। जर अशी स्थिती नामधारकाला प्राप्त झाली की त्याची एकूण एक वृत्ती किंवा सगळ्या वृत्ती केवळ नामाचाच बोध करून देत आहेत, तेव्हा नामधारक त्या नामाशी अत्यंतिक एकरूपता साधतो। एरवी नामधारक जो असतो तो नाम जेव्हा घेत नाही तेव्हा विषयांशी एकरूपता साधतो, बाहेरच्या परिस्थितीशी एकरूपता साधतो, सुख दुःखाशी एकरूपता साधतो। असा नामधारक नामाशी एकरूपता साधतो, त्याच्या सगळ्या वृत्ती नामावर येतात आणि तो देखील नामावर आरूढ होतो जणू, आणि ते नाम परमात्म्याला दाखवत असल्यामुळं नाम आणि नामधारक हे परमात्म्याशी एकरूपता साधतात। अशा वेळेला नामधारक वेगळेपणाने न उरता नामामुळे ज्याचा बोध होत असतो अशा परमात्म्याशी एकरूपता साधतो। नाम घेत असताना जो नामी आहे त्याच्याशी अत्यंत अभेद होऊन जातो। अभेद भजनाचा हरिख देव भक्त झाले एक। याचा आनंद असा असतो की देव आणि भक्त एक होऊन जातात। एरवी तो जो भक्त असतो तो जेव्हा देह भावनेवर असतो तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या अडचणी त्याच्या डोक्यात असतात, त्याला प्रसंगी तो ज्या परिस्थितीतून जात असतो त्याच्याबद्दल वैषम्य, सुख, दुःख अशा प्रकारच्या भावना असतात। काय असायला हवं याच्या संबंधीचे विचार त्याच्या मनात उठत असतात, अनेक प्रकारचे विकार त्याच्या संबंधी त्याच्या ठिकाणी उठत असतात। अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला पूर्णपणाने विसरल्या जातात, तो पूर्णपणाने बाजूला होतो या गोष्टींपासून, आणि परमात्म्याशी शाश्वत अशा तत्वाशी तो एकरूपता साधतो। हे जे शाश्वत तत्व आहे या शाश्वत तत्वाला ज्ञानेश्वर महाराजांनी हरी असं नाव दिलेलं आहे। एक हरी आत्मा जीव शिव सम, हरी आणि आत्मा अशा रीतीने नामस्मरण करताना एक होऊन जातात। याचा दुसरा अर्थ असा आहे की एक होणं आवश्यक आहे. एरवी ते नामस्मरण करत राहायचं आणि मनही इकडं तिकडं फिरत राहायचं. काही काही मंडळी कदाचित सांसारिक कारणासाठी नाम घेतात, म्हणजे आपल्या मुलाची बुद्धी सुधारावी म्हणून नाम घेणारे लोक आहेत. तो काय अभ्यास वगैरे करत नाहीये, कुठं जातो काय करतो ऐकत नाहीये, म्हणून कोणीतरी सांगतं की एखादा जप करा. जप म्हणजे तो नामच असतो ना, कुलदैवत असो किंवा कुठलंही असो. जे नाम म्हणून सांगितलेलं असतं तर ते सांसारिक कारणाकरता घेतलं जातं. संसारामध्ये भरभराट व्हावी म्हणून नाम घेतलं जातं. अनेक प्रकारची ऐहिक फळं मिळावीत म्हणून नामस्मरण केलं जातं. तसंच परलोकाच्या प्राप्तीसाठी देखील नामस्मरण केलं जातं. उत्तम गती मिळावी म्हणून देखील नामस्मरण केलं जातं. चंद्रलोक इंद्रलोक काय ज्या कल्पना असतील, ज्या प्रकारे संस्कार झाले असतील, ते ठसलेले जर असतील तर त्याच्याकरता म्हणून देखील नामस्मरण केलं जातं. इथं ज्ञानेश्वर महाराज मात्र एक हरी आत्मा ही वस्तुस्थिती समजून घ्यायला एक प्रकारे सांगताहेत. तो परमात्मा आणि आत्मा हे एक आहेत. जीव आणि शिव एक आहेत. वाया तू दुर्गमी न घाली मन, आणि या सगळ्या गोष्टींना ते दुर्गम म्हणतात. कशाकरता दुर्गम म्हणतात, कोणत्या गोष्टींना दुर्गम म्हणतात, तर मुलगा सुधारावा म्हणून नाम घेणं याला ज्ञानेश्वर महाराज दुर्गम म्हणतात. आणि खरंच बघा ते दुर्गम आहे. एकाचा एकाशी संबंध नसलेल्या गोष्टी आहेत. स्वामीजी एक विनोद सांगत असत की एकदा एक शिक्षक एका वर्गात आले आणि त्यांनी एक गणित घातलं की मुंबईहून कलकत्त्याचं अंतर 1500 किलोमीटर आहे, एक विमान ताशी 500 किलोमीटर वेगाने कलकत्त्याला जायला निघालेलं आहे, तर माझं वय किती, असं शिक्षकांनी प्रश्न विचारला. सगळी मुलं काळ काम वेग, पण याच्यात वय कुठं आलं काही समजे ना, यांचं वय कसं काढायचं या सगळ्या याच्यातून. पण त्याच्यातही एका मुलाने हात वर केला, तो उठून उभा राहिला. ते म्हणाले की सांग. तर हा म्हणाला की तुमचं वय सर 32 बरोबर होत. म्हणून ते म्हणाले की कसं काढलंस. तो म्हणाला की माझा एक भाऊ आहे, तो अर्धवट आहे, त्याचं वय आहे 16. कशाचाच कशाशी संबंध नाही. तसं खरं म्हणजे तुमचा मुलगा चांगलं वागावा म्हणून नाम घेणं ही तशी गोष्ट आहे. एकमेकांशी काही संबंध नाही. तो त्याची प्रकृती, त्याची कर्म, त्याचे विचार, त्याचे विकार, त्याला असलेली संगत, तो कसा बाहेर वागतो, बोलतोय, चालतोय ते, आणि तुम्ही देवासमोर बसलायत आणि नाम घेतायत, एकमेकांचा संबंधच नसलेल्या गोष्टी आहेत. धंदा चांगला चालावा म्हणून नाम घेणं, काय मार्केट ट्रेंड काय आहे, तुमचं प्रॉडक्ट काय आहे, त्याला कॉम्पिटिटर्स काय आहेत, कोण आहेत, ते कशा रीतीने काम करतायत, तुम्ही कशा रीतीने काम करताय, काहीच नाही. उद्बत्ती ओवाळायची आणि नाम घ्यायचं, संबंध नाहीये. दुर्गमय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणजे या गोष्टी अत्यंतिक दुर्गम आहेत. मुलीचं लग्न व्हावं म्हणून नाम. तुमची मुलगी ती दिसतेय कशी, कशी राहतीये, चांगली असेल, वाईट असेल, काय जी असेल, तिला कोणीतरी हो म्हणणं आणि तुम्ही नाम घेणं याचा कसा एकमेकांशी काही संबंध नाहीये. अशा प्रकारे दुर्गम गोष्टींमध्ये कशाला पडतोस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या दुर्गम गोष्टी आहेत आपल्या हातात नसलेल्या गोष्टींकरता नाम घेणं याच्यापेक्षा जी अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे की मुळातच जीव शिवस्वरूप आहे आणि नाम घ्यायचं आहे ही सुगम आहे गोष्ट. हरी आणि आत्मा, आत्मा हा हरी भावनेवर जाऊ शकतो ही सुगम गोष्ट आहे, दुर्गम नाहीये. तो सेतू समुद्रम प्रकल्प सरकारनी रद्द करावा आणि आपली काय पौराणिक वारसा जतन केला जावा म्हणून नाम जप यज्ञ कसं काय बरं. सरकार ही अजब, किती दिवस राहणार आहेत, कोण मंत्री, कोण सरकार, किती सरकार येऊन गेली या देशामध्ये. हे किती काळ राहणार आहेत यांचा यांना पत्ता नाही आणि ते म्हणतात की तो होऊन गेला की नाही याच्याविषयी ठाम पुरावे नाहीत. शास्त्रीय दृष्ट्या आम्हाला तर मान्य नाही, मग म्हणतात की आता प्रतिज्ञापत्र बदलू. दुर्गम गोष्टी आहेत, म्हणजे सरकारनी हे करणं देखील दुर्गमच आहे आणि त्याच्याकरता म्हणून गावोगावी यज्ञ करणं देखील दुर्गमच आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. वाया दुर्गम गोष्टींमध्ये मात्र खूप मन घातलं जातं. असं जर मन घातलं समजा तर काय होईल. घालू नको असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे बरोबर आहे, पण घातलं तर काय होईल. परमार्थाचा जो दुसरा भाग आहे, परमार्थाबरोबर सांगितला जाणारा, तो म्हणजे देहात शक्ती मिळवणं, अशा प्रकारची एक ज्याला अवास्तव कल्पना. म्हणजे शक्तिशाली तुम्ही इतके होणं की त्यामुळं तुम्ही घटना घडून आणू शकणं, तुम्ही स्वतःच इतके तयार व्हायला पाहिजे की त्यामुळं तुमच्या मुलाची बुद्धी बदलणं, याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागायची शक्यता जास्त. मुलाची बुद्धी वगैरे काही बदलत नाही. असे भकास लोक कदाचित तुम्ही पाहिले असतील, मीही पाहिलेले आहेत, की परमार्थ अशा कोणत्या तरी कारणाकरता करायचा, त्यांनी आपल्या स्वतःच्या ठिकाणी काही शक्ती आली असं कल्पना करायची किंवा येईल अशी कल्पना करायची, मग माझा मुलगा सुधारेल अशी कल्पना करायची. याच्यातूनच काही एक तंत्रमार्ग देखील निघाले. दुर्गम सगळं, त्याच्याऐवजी जे सुगम आहेत ते आचरा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. चहू वेदी जाण साही शास्त्री कारण, अठराही पुराणे हरिसी गाती. वेद या शब्दामध्येच जाणीवेचा भाग आहे, वेद या शब्दातच ज्ञान आहे. जाणणं यालाच वेद म्हणतात आणि चारही वेद या जाणण्याबद्दल सांगणारे असे आहेत. विशेष करून वेदांचा जिथं अंत होतो, वेदांत उपनिषद, ती उपनिषद तर शुद्ध जाणीवेला वाहिलेली अशी आहेत, आत्म्याला वाहिलेली, आत्मज्ञानाला वाहिलेली अशी आहेत. वेदांच्या ज्या संहिता आहेत त्या संहिता लाखो संहिता आहेत आणि ज्ञान ठासून भरलेलं आहे आणि चार वेद आहेत. त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान उपासनेसंबंधीचं ज्ञान आहे. मुख्यतः मनुष्य बाहेर आला, आपल्या छातीवर सूर्याची किरणं पडली, वर आकाश दिसायला लागलं, समोर सागर दिसायला लागला, अशा परिस्थितीमध्ये हे सगळं विश्व आहे काय आणि आपण कोण आहोत, कशा करता आहोत? या ठिकाणी असणारी मूळ गोष्ट कोणती आहे याचा शोध फार प्रारंभापासून विश्वाच्या मनुष्य मात्रांनी केला. अनेक प्रकारच्या देवदेवता दिसल्या, त्या देवदेवतांची स्तुती वेदांमध्ये आहे. त्या स्तुतीबरोबर वेदांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की जो स्तुती करणारा आहे तो स्तुती करणारा जर विशिष्ट भावानी करेल तर आपल्या जाणीवेला स्मरून जर तो स्तुती करेल, अग्नीची करेल, इंद्राची करेल, यमाची करेल, सूर्याची करेल, कारण बाहेरची पंचभूत त्याच्या हातात नाहीत, पण त्या स्तुतीनी आपल्या जाणीवेला स्मरून केलेल्या स्तुतीनी, स्तवनानी, भक्तीनी त्याला शांतता मिळते. बाहेरचं विश्व आहे तसंच राहणार आहे, पण ते देव आपल्याला प्रसन्न होत आहेत या भावामुळे त्याला शांती मिळणार आहे. वेदांमध्ये देखील उत्क्रांती आहे, प्रगती झालेली आहे वेदांची. अनेक देवदेवता आणि या सगळ्या देवदेवता जीवन जगण्याच्या ज्या तेव्हाच्या कल्पनेपर्यंतच्या अशा गोष्टी होत्या त्याला अनुसरून, पण वेदांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आतल्या जाणीवेचा देखील विचार करणं असं होतं. एक देव आहे, मग तो सूर्य असेल, चंद्र असेल, इंद्र असेल, पण एक भक्त आहे, तो श्रेष्ठ आहे आणि मी त्याचा सेवक आहे, उपासक आहे, अशी भावना वेदांच्या ठिकाणी आहे. आपलं जे जीवन आहे ते जीवन सुकर व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं, आणि आपलं जेव्हा अल्पशक्तित्व लक्षात येतं तेव्हा निसर्गाला देव म्हणून हात जोडणं हे काम वेदांनी केलं. शिवाय काही कामना व्यक्त केल्या की आमच्याकरता पर्जन्य पडू दे, आम्हाला उत्तम संतती होऊन देत, आमच्याकडे धनधान्य असू दे, पण याही वेदांनी केलेल्या कामनांमध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्याच्यापाशी कामना ही व्यक्त करायची ती सर्वश्रेष्ठ शक्ती, आणि जो कामना व्यक्त करणारा आपल्या आत आहे तो शुद्ध जाणीव स्वरूप असा, त्याला स्मरून ती कामना व्यक्त करायची. आणि मग त्याचं सुख, समाधान, शांती असं म्हणत पाहत पाहत हळूहळू वेद उपनिषदांपर्यंत म्हणजे आत्म्याच्या ज्ञानापर्यंत येऊन पोचले. हा जसा लोक आहे तसाच अजून काही लोक असावेत, शास्त्रज्ञांनाही वाटतं असावेत, शोध चाललेले आहेत. खूप शक्ती कमी आहे त्यांनाही लोक असावेत असं समजलं वाटलं, त्यावरून त्यांनी तशी तशी स्तुती केलेली आहे, आणि जर ते चांगले असतील तर आम्ही तिथं जावं अशी इच्छा व्यक्त केली. या इच्छा व्यक्त करण्यामध्ये देखील वेदांचे दोन भाग राहतात, एक म्हणजे तिथं जाणं ही कामना, आणि दुसरं म्हणजे जो ही कामना करतो आहे तो आपल्या आंतरिक जाणीवेला स्मरून कामना करणं. म्हणून चारही वेद हे अशा प्रकारे जाणीवेचं वर्णन करणारे, ज्ञानाचं वर्णन करणारे असे होऊन बसले. पण हे ज्ञान एवढं मोठं अगाध झालं की याच्यातली उपनिषद तशा पद्धतीने फार थोड्या लोकांच्या हातात आली, आणि यज्ञ, याग, क्रिया, धर्म या गोष्टींचं एक प्रकारे फार मोठं प्रस्थ माजलं गेलं आणि याच्यात निश्चित जी जाण आहे त्याच्याही ऐवजी आतल्या आंतरिक भावनेला एका बाजूला स्मरायचं आहे आणि अग्नीची पूजा करायची आहे. आतल्या भावनेला स्मरणं हे राहून जायला लागलं. वेद वाईट नाहीयेत. ज्या पद्धतीने वेद तर चांगलेच आहेत पण ज्या वैदिक किंवा या गोष्टींवर टीका होण्याचं कारण असं झालं की केवळ पाठांतराकडे फार महत्व दिलं गेलं, त्याच्या अर्थाकडे लक्ष देणं कदाचित बंदच झालं. कारण पाठ करणंच मुश्किल, जो पाठ करतो तोच मोठा होऊन बसला. त्याच्या आतली जाणीव शोधणं ही फार दुरापास्त गोष्ट राहिली. पण आहे, तथ्य आहे, जाण आहे वेदांमध्ये, साही शास्त्रांमध्ये अशाच तऱ्हेने कार्यकारण भाव देखील आहे. व्याकरण, न्याय, वैशेषिक, सांख्य, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा ही जी शास्त्र, सहा शास्त्र, तर त्या सहा शास्त्रांमध्ये कार्य कारण भावानी कारणरूप परमात्मा वर्णन केलेला आहे. हा कार्य कारण भाव समजून घेतला पाहिजे, शब्द समजून घेतला पाहिजे. कारण आणि कार्य, मूळ कारण या विश्वामध्ये परमात्मा आहे असं शास्त्र सांगतात. कितीतरी शास्त्र त्याच्यातली. जसं एक मातीचं भांड आहे, त्याचं कारण माती हे आहे आणि कार्य मातीपासून बनवलेला काय माठ गाडगं मडकं हे त्याचं कार्य आहे. कारण आणि त्या कारणातूनच कार्य होतं. जसं तुम्हाला एक अलंकार खूप दिवस घालून कंटाळा आला तर तुम्ही तो सोनाराकडे जाता आणि दुसऱ्या घाटाचा करून घेता. त्याच्यातलं जे कारण असतं ते कारण अबाधित राहतं. कारण हे सुवर्ण आहे, ते अबाधित राहतं आणि आकार बदलून घेता. जर कारणच नसेल तर कार्य होऊ शकत नाही. तुमच्याजवळ सुवर्णच नाही तर मग कुठलाही अलंकार होऊ शकत नाही. मातीच नसेल तर मातीपासून कुठलंही भांडी होणं शक्य नाही. जर मूळ तंतूच नसेल तर पट होणं म्हणजे कापड होणं शक्य नाही. कारण व्यतिरेकेण कार्यस्य अभावः. कारणच जर काढून घेतलं कार्यातून तर कार्य म्हणून काहीही शिल्लक राहत नाही. साहीही शास्त्र या विश्वाचं जे मूळ कारण परमात्मा आहे त्याविषयी सांगतात. पण ही शास्त्र समजून घेणं आणि ही शास्त्र देखील हळूहळू प्रगत झाली असं लक्षात येतं. एका शास्त्रामध्ये दुसऱ्या शास्त्रांनी त्रुटी दाखवली आणि त्याच्यावर टीका केली. सहाही शास्त्रांचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळं शास्त्रांकडे जर पाहायचं झालं, शास्त्रांचा जर अभ्यास करायचा झाला तर मनुष्य कदाचित तर्कट होण्याची शक्यता राहते, त्याचा भाव निघून जाण्याची शक्यता राहते. तसं शास्त्रांची मांडणी देखील अशा पद्धतीने केलेली आहे की शास्त्रांमधलं पहिलं विधान मान्य केल्यानंतर त्याच परंपरेतून येणारं दुसरं त्याच्या पुढचं विधान तुम्हाला मान्य करायला लागतं. त्याच्यानंतर त्याच परंपरेतून त्याच्या प्रगत असलेलं तिसरं विधान मान्य करायला लागतं. अशा रीतीने शास्त्र तुम्हाला त्याच्या अंतिम सिद्धांतापर्यंत घेऊन जातात. पण दुसरं शास्त्र वाचताना पहिल्या शास्त्रामध्ये तुम्ही जे मान्य केलेलं असतं त्याच्याबद्दल अडचणी निर्माण होतात. अशा रीतीने तो एक बौद्धिक खेळ म्हणून गोष्ट घडते. आणि प्रत्यक्षतः कारणरूप परमात्मा तो कसा प्राप्त करायचा इथपर्यंत जाणं शास्त्रांच्या अभ्यासाने मुश्किल होऊन जातं, कठीण होऊन जातं. आणि पुराणं जी आहेत, व्यासांनी रचली पुराणं, ती पुराणं बहुतेक करून रोचक अशी बनवलेली आहेत. आपल्याला कथा आवडतात ते लक्षात घेऊन पुराणं बनवलेली आहेत. कोण ऋषी कोण राजा, ऋषी राजाकडे जातो, राजाला वर देतो, ऋषींनी इतकी तपश्चर्या केली. मग पुराणांमध्ये लिहिलेलं आहे की यांनी 10,000 वर्ष राज्य केलं, त्यांनी 5,000 वर्ष तपश्चर्या केली. आपल्याला प्रश्न पडतात की 5,000 वर्ष कशी तपश्चर्या केली, तेव्हा आयुष्य होतं किती? म्हणून पुराणांमध्ये भक्तिभाव ओतलेला आहे, पण दुसऱ्या बाजूनी फॅन्टसी दिसते, अवास्तवता दिसते. सहज नारद पृथ्वीवर आले, पृथ्वीवरचा माणूस इंद्र लोकात गेला, इंद्र त्याला असं असं म्हणाला, मग तो परत पृथ्वीवर आला, कळेन असं होतं काय झालं कसं झालं. ज्याच्यापाशी भाव आहे भक्ती आहे अशा माणसाला ते चांगलं आवडतं. ठीक आहे, गेला गेला, कसा गेला हा प्रश्न न विचारता पुराणं जर वाचली तर सगळं ठीक आहे. कसा इतका राहिला मग काही प्रश्न येत नाही. राहिला, रामचंद्रांनी इतकी 1,000 वर्ष राज्य केलं, मान्य आहे केलं. कसं केलं म्हटलं की प्रश्न येतो. पुराणं सगळीच जी वाङ्मय आहेत त्याच्याकडे भावानी पाहायचं असतं, पण अशा प्रकारे भावानी पाहताना कधी कधी बुद्धी अडथळा निर्माण करते. शास्त्र बुद्धीनी पाहायचं झालं तर भावाचं काहीच राहत नाही, आणि केवळ बुद्धीनी तिथपर्यंत जाता येत नाही. आणि वेदांमध्ये जाणं तर इतकी भरून राहिलेली आहे की नेमक्या जाणीवेपर्यंत जाणं फारच कठीण जातं. आणि मुख्यतः वेद शास्त्र आणि पुराण त्या हरीची म्हणजे परमात्म्याचीच स्तुती करणारे आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. दही घुसळून जसं तूप प्राप्त करून घ्यावं, लोणी प्राप्त करून घ्यावं, तशा प्रकारे या सगळ्या वेदांमधून पुराणांमधून शास्त्रांमधून निष्कर्ष एकच निघतो की हरी प्राप्त करून घ्या. म्हणून तुकाराम महाराज नाही का म्हणाला की वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची घेतला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे, त्याच्याऐवजी एवढी घोकंपट्टी पाठांतर सगळं करून दंभ तुकोबांसारख्यांना शिक्षा करायला प्रवृत्त झाले. म्हणजे किती दंभ किती अहंकार येत असेल शास्त्रांच्या अभ्यासाने. कारण समोरचा मनुष्य तुच्छच झाला ना, मला पाठांतर आहे म्हणजे. या अडचणी वेदांच्या शास्त्रांच्या अभ्यासामध्ये आहेत, आणि त्या टाळून पुढे जाणं हे फार कठीण. अतिशय शुद्ध बुद्धीच्या व्यक्तीला ते शक्य आहे, चैतन्य महाप्रभूंना शक्य झालं. चैतन्य महाप्रभूंना त्यांचे शिक्षक घाबरायला लागले, कारण जवळपास 2 वर्षांमध्ये त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास पुरा केला. त्यांच्या ज्या शंका होत्या त्या शंकांना उत्तरं देताना शिक्षकांना अडचण यायला लागली. एवढी तीव्र बुद्धी असल्यामुळं आणि शुद्ध बुद्धी असल्यामुळं त्यालाही ओलांडून पुढे भक्तीच्या मार्गाला गेले. नाहीतर वेदांचा अभ्यास करतो आणि भक्ती करतो जवळपास अशक्य. ते घनपाठच मी मध्यंतरी एका समारंभाला 5-1 वर्षांपूर्वी गेलो होतो, घनपाठी ब्राह्मण तो डिक्लेअर झाल्याबरोबर त्याला जी संपत्ती मिळाली त्या व्यक्तीला
कारण समाजात खरंच मोठं स्थान आहे या गोष्टीला. आपल्या लहानपणी वाचलेलं कविता आठवत नाहीत. घनपाठ म्हणजे काय माहितीये का? पाचवीतल्या सहावीतल्या आठवीतल्या कविता आपल्याला आठवत नाहीत. किती ऋचा, लक्षावधी ऋचा, अशा तोंडपाठ म्हणून दाखवणं हाच बुद्धीचा चमत्कार आहे. पण या चमत्काराने परमात्मा प्राप्त होत नाही ही अडचण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. आणि या पुराणातलं वैयर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकाराने ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सांगितलेलं आहे. वाया व्यर्थ कथा, खूप वर्णनं वाचली की किती कष्ट झाले प्रल्हादाला, तुला काय उपयोग आहे, तू काय थोडे तरी कष्ट करतो, भूक लागल्याबरोबर पानावर जाऊन बसतोस, एक दिवस तरी उपोषण केलेस, प्रल्हादाला इतके दिवस उपोषण दिलं असं वाचून डोळ्यातून पाणी येणं ठीक आहे, आणि तेही उकळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं, तापलेल्या भांड्याला बोट लावून बघ, शक्य नाहीये. भाव वाढण्यासाठी म्हणून लिहिलेलं आहे, खरंच टाकलं असेल की नाही कोण जाणे, पण आपला भाव तर वाढावा म्हणून लिहिलेलं आहे. तारतम्यानी वाचायला पाहिजे, तारतम्यानी घ्यायला पाहिजे, पण हे समजत नाही. साधे आपण पडलो मध्ये मी कोणावर जात होतो तर काय, स्कूटरवर दोन्ही मांड्यांवर दोन हात ठेवले ते आपलं सहज गप्पा मारत चाललो तो, आणि एक सायकल आणि त्याच्या मागं पेरूची टोपली होती आणि हाताला लागून गेली तर ते थंडीत दुखतं. फॅन्टसी सगळीकडे आहे. आपल्या सिनेमांमध्ये काय फॅन्टसी कमी आहे, कुठून पडतो, परत उठतो, मारामाऱ्या करतो. पुराणं तशीच आहेत. पुराणं म्हणजे अशाच पद्धतीने लिहिलेली आहेत. काही झालं, साखळ्यांना बांधून ठेवलेलं खूप चिडल्यावर साखळ्या तोडतो. कशा तोडल्या? तोडल्या. पुराणं तशीच आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एक प्रकारे वाया व्यर्थ कथा असं पुराणांबद्दल देखील म्हणतायत. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी सम्यक दृष्टी होती. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. म्हणून नाम घेत असताना अद्वैत भावाने नाम घे म्हणजे झालं एवढं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एक हरी आत्मा, एक हरी म्हणजे एक तत्व असणारा, एकच एक, दुसरा कोणीही नाही असा असणारा परमात्मा हरी, आणि आत्मा हे एक आहेत अशा भावनेने नाम घे म्हणजे झालं. जीव शिव सम, जीव हा शिवस्वरूपच आहे अशा भावनेमध्ये यायचं आहे हे लक्षात घेऊन ती भावना करूनच नाम घे. या दुर्गम गोष्टींमध्ये मन घालूच नकोस. एकदा फाटे फुटायला सुरुवात झाली. मी पाहिले की लहानपणी खूप कथा पुराण ज्यांनी ऐकलेली आहेत असा मनुष्य, अनेकांची प्रवचन ऐकलेली आहेत असा मनुष्य, कोणत्या ना कोणत्या तरी पूर्वकल्पनांना धरूनच साधना करतो, संतांकडे आल्यानंतर देखील संपूर्ण वळत नाही किंवा त्याला कठीण जातं असं तरी म्हणू. कारण एकदा या दुर्गम गोष्टी ज्या आहेत तर त्याच मनामध्ये ठसल्या, बघा ना, दुर्गम गोष्टी मनात ठसल्या, आज आरती केली 10 लोकांनी जमून, उद्या तिथं स्टेज घातलं आणि एक गाण्याचा कार्यक्रम केला, भक्तिगीतं गायली,
त्याच्यानंतर काही काळाने तिथं सिनेमाची गाणी गायली गेली, मग स्टेज बाजूला झालं, दुर्गम गोष्टी वाढत जातात, आणि मग या पिढीने जे केलं त्यांची मुलं त्यांनी केलं तेवढं तर करतातच, पण त्याच्या पुढे अजून एक पाऊल टाकतात. आता थांबवणं कठीण आहे, आता ह्या दुर्गम गोष्टीच वाढत जातात आणि पेपरमध्ये देखील वर्णन येतात की गणेश भक्तांची अलोट गर्दी. कोणते भक्त? कोण गणेश? आरास पाहिल्यावर गणपती देखील पाहत नाहीत. कोण पाहतो गणपती? आणि कोणता भक्त? पाणीपुरी खातात, भेळ खातात, चार चार वाजेपर्यंत रस्त्यावर फिरतात, डोळे कसे होतात, तारवडतात, काय आनंद मिळतो. पण दुर्गम गोष्टींमध्ये मन घालायची एकदा सवय लागली की मग मागं येणं फार कठीण जातं. म्हणून तू घालूच नकोस असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते असतील जाण त्याच्यात आहे, वेदांचा अवमान नाहीये, पण असोत ते त्यांच्या ठिकाणी. ती सहाही शास्त्र असोत आपल्या ठिकाणी आणि पुराण देखील असोत पुराणांच्या ठिकाणी, आहेच आदर. प्रल्हाद नाव म्हटल्यावर डोळ्यात पाणी येऊन देत, बाकी त्या कथा वगैरे जाऊ दे, एवढं नको लक्ष घालूस तू त्याच्यामध्ये. दुर्गम गोष्टींमध्ये मन घालू नकोस. त्याच्याची सोपी गोष्ट, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे. अशा प्रकारे जर नाम घेशील तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरी हा म्हणजे हा परमात्मा घनदाट सर्व ठिकाणी भरून राहिलेला असा आहे, त्या ठिकाणीच वैकुंठ प्राप्त झालं अशा पद्धतीने कृपा करेल, भावेल, दिसेल. ज्ञानेश्वर महाराजांची जी नामाची पद्धत आहे, ही नामाची पद्धत आणि नामाच्या बद्दल विचार करण्याची जी त्यांची पद्धत आहे ती आपण समजून घेतो आहोत. आणि खरंच या हरिपाठात अतिशय गोडी अशी आहे, जर समजून कोणी हरिपाठ म्हणेल, हरिपाठ सगळे अभंग हरिपाठ असं ती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे, हे जे 28 अभंग आहेत, हे 28 अभंग त्याच्या आत त्यांना जे सांगायचं आहे ते लक्षात घेऊन म्हणावेत, पण हरी हरी जास्त म्हणावं. आणि ते म्हणताना कोणत्या भावाने म्हणावं? तर हे जे सांगितलेलं आहे, ध्यानाच्या व्यतिरिक्त हीच साधना करण्यासारखी आहे, ही ध्यानाला अतिशय पूरक अशी आहे. त्यामुळे ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसे. पुढच्या प्रवचनाच्या वेळेला आपण थोडस अशा भावाने नाम घेऊन पाहणार आहोत. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति माउली प्रभु. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत.